आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या अधिसूचना प्रसिद्ध होणार। झारखंडमध्येही उद्यापासून दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरता येणार। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची नवी दिल्लीत बैठक। महाविकास आघाडीत 30-40 जागांबाबत तिढा कायम। विमानाच्या वाहतुकीवर परिणाम करणाऱ्या फसव्या कॉलचा दखलपात्र गुन्ह्यात समावेश करण्याचा केंद्र सरकारचा विचार। पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याबाबत भारत आणि चीन यांच्यात करार। आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या ब्रिक्स परिषदेसाठी रशियाला रवाना होणार। राज्य विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना उद्या प्रसिद्ध होणार असून त्यासोबतच अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील। या अर्जांची छाननी 30 ऑक्टोबरला होईल आणि 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील। 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल। नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही याच वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे। राज्यात 288 पैकी 25 मतदारसंघ अनुसूचित जाती आणि 29 अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत। मतदार यादीत आत्तापर्यंत 9,63,00,000 अधिक मतदारांची नोंद झाली आहे। त्यात सुमारे 5 कोटी पुरुष आणि 4,66,00,000 अधिक महिला आहेत। सुमारे 1,85,00,000 हे 20-29 वयोगटातले मतदार आहेत। 20,93,000 अधिक मतदारांनी यंदा पहिल्यांदाच मतदार यादीत नाव नोंदवलं आहे। राज्यात विधानसभेसाठी एकूण 1,186 मतदार केंद्र असतील। त्यातले 42,604 शहरी आणि 57,582 ग्रामीण भागात आहेत। सर्वाधिक 8,417 मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात तर सर्वात कमी 921 मतदान केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत। राज्यात उद्यापासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीतलं जागावाटप अजून स्पष्ट झालेलं नाही। भाजपाचे 99 उमेदवार आणि अजित पवारांचे काही उमेदवार वगळता एकाही मोठ्या पक्षानं उमेदवार जाहीर केलेले नाहीत। वंचित बहुजन आघाडीनं 83 उमेदवार जाहीर केले आहेत। परिवर्तन महाशक्तीचे 10, मनसेचे 2 उमेदवार आत्तापर्यंत जाहीर झाले आहेत। MIM समाजवादी पक्ष यांनीही काही उमेदवार जाहीर केले आहेत। झारखंडमधल्या विधानसभा निवडणुकीतल्या दुसऱ्या टप्प्यातल्या 38 जागांसाठीही उद्या अधिसूचना जाहीर होणार आहे। इथंही महाराष्ट्राप्रमाणेच अर्ज भरणं आणि मतदानाचं वेळापत्रक आहे। झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातले अर्ज भरायची सुरुवात 18 तारखेला झाली असून अंतिम मुदत शुक्रवारपर्यंत आहे। पहिल्या टप्प्यात 13 नोव्हेंबरला मतदान होणार आहे। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज नवी दिल्लीत झाली। यावेळी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांविषयी चर्चा झाली। राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, KC वेणुगोपाल यांच्यासह राज्यातले नेते उपस्थित होते। 25 तारखेला छाननी समितीची आणखी एक बैठक होईल। त्याच दिवशी अंतिम निर्णय होईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीनंतर दिली। महाविकास आघाडीत 30-40 जागांवर सहमती शिल्लक असून त्यावर उद्या मुंबईत शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं काँग्रेसनं आज जाहीर केलं। काँग्रेसची 96 जागांवरची चर्चा पूर्ण झाली आहे। उद्याच्या चर्चेनंतर उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं। नवी दिल्लीत ते वार्ताहरांशी बोलत होते। शिवसेना आघाडीतून बाहेर पडणार या बातम्यात काहीही तथ्य नाही। भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक विरोधी पक्षांबद्दल गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न करत आहे असा आरोप त्यांनी केला। पराभवाच्या भीतीनं भाजपा अशी खेळी करत आहे। काँग्रेसकडूनही अशा पद्धतीचे कोणतेही विधान केलेले नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। संयुक्त जनता दलानं झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी जमशेदपूर पश्चिम आणि तमार मतदारसंघासाठी 2 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे। तर लोकजनशक्ती पक्ष रामविलासनं छत्रा विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे। झारखंड विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे। श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18 विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या YouTube वरून प्रसारित केला जात आहे। या कार्यक्रमात उद्या ठाणे जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। अंमली पदार्थांचा व्यापार, सायबर गुन्हेगारी, दहशतवाद यासारखी संकटं देशाच्या जवानांच्या दृढ निश्चयाचा सामना करू शकत नाहीत असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। नवी दिल्लीत राष्ट्रीय पोलीस स्मारक इथं पोलीस स्मृती दिनानिमित्त हुतात्म्यांना शाह यांनी आदरांजली वाहिली त्यावेळी ते बोलत होते. सुरक्षा दलाची कार्यक्षमता आणि समर्पण यामुळे गेल्या दशकभरात देशात शांतता प्रस्थापित करण्यात यश आलं आहे असंही शाह म्हणाले. नुकतेच लागू करण्यात आलेल्या 3 नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी संपूर्ण देशभरात झाल्यानंतर भारतात जगातली सर्वात आधुनिक गुन्हेगारी विरोधी न्यायव्यवस्था प्रस्थापित होईल. कोणत्याही गुन्ह्यात केवळ 3 वर्षात न्याय मिळेल असंही शहा यांनी सांगितलं. विमानाच्या वाहतुकीवर परिणाम करणाऱ्या फसव्या कॉलच्या धोक्याचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सरकार सक्रिय पावलं उचलत आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय फसव्या कॉलवर कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात असल्याचं केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात कायद्यात दुरुस्ती करून फसव्या कॉलला दखलपात्र गुन्हा बनवण्याचा विचार करत आहे असंही ते यावेळी म्हणाले. उडान योजनेला 8 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणखी 10 वर्षांसाठी ही योजना सुरू ठेवण्याचा सरकारचा विचार आहे. त्यात आणखी 50 विमानतळ सुरू करण्याची किंवा सध्याच्या विमानतळांची क्षमता वाढवण्याची योजना असल्याचं ते म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत 5 नक्षली ठार झाले. या चकमकीत 1 पोलीस जखमी झाला असून त्याच्यावर गडचिरोली इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत घातपाताचा कट रचण्यासाठी कोपर्शीच्या जंगलात नक्षलवादी एकत्र आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे या भागात C60 पथकाच्या 22 तर केंद्रीय राखीव दलाच्या 2 तुकड्यांनी नक्षलविरोधी अभियान राबवलं. या दरम्यान झालेल्या चकमकीत 5 नक्षलवादी ठार झाले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. लडाखमधल्या पूर्व भागातल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याबाबत भारत आणि चीन यांच्यात करार झाला आहे. या करारामुळे 2020 सुरू झालेला दोन्ही देशांमधला तणाव निवळू शकतो असं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. दोन्ही देशांमध्ये याबाबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असंही ते म्हणाले. तसंच रशियन सैन्यात लढलेल्या भारतीयांच्या परत येण्याविषयीही मिस्त्री यांनी माहिती दिली. रशियातून 85 भारतीय मायदेशी परतले आहेत आणि जवळपास 20 जण अजूनही तिथेच असून यासंदर्भात भारतीय दूतावासाचे अधिकारी रशियाच्या उच्चाधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत असं ते म्हणाले. कझान इथं होणाऱ्या 16 ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून रशियाला जाणार आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निमंत्रणावरून मोदी रशियाला भेट देत आहेत. जागतिक विकास आणि सुरक्षिततेसाठी बहुपक्षीयता मजबूत करणं हा या शिखर परिषदेचा विषय आहे. भारत हा ब्रिक्सचा संस्थापक सदस्य असून ब्रिक्स स्थापनेपासून भारत सर्व उपक्रमांमध्ये सहभागी झाला असल्याचं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी प्रधानमंत्र्यांच्या रशिया दौऱ्याविषयी माहिती देताना सांगितलं. तसंच आर्थिक वाढ, शाश्वत विकास आणि जागतिक प्रशासन सुधारणा यासारख्या क्षेत्रांमध्ये ब्रिक्सनं केलेल्या प्रयत्नांमध्ये भारतानं दिलेलं योगदान महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यापासून भारताच्या हिताविरुद्ध रशियानं काहीही केलेलं नाही. पाश्चिमात्य देशांपेक्षा आशियाकडे रशियाचा कल अधिक आहे असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याविषयी रशियात राहणाऱ्या भारतीयांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तिथे शिकणारी पुण्याची विद्यार्थिनी वैष्णवी म्हणाली.
माझं नाव वैष्णवी आहे आणि मी पुणे महाराष्ट्राची आहे. इथं कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये 4th इयरमध्ये आहे. तिथे खूप ओळखतात लोक इंडियन लोकांना आणि आम्ही खूप खूप एक्सायटेड आहोत मोदीजींना भेटण्यासाठी.
मेक्सिको इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या दीपिका कुमारी हिला आज महिलांच्या रिकर्व प्रकारात रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत चीनच्या ली जियामन हिने सुवर्णपदक जिंकलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या अधिसूचना प्रसिद्ध होणार. झारखंडमध्येही उद्यापासून दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरता येणार. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची नवी दिल्लीत बैठक. महाविकास आघाडीत 30-40 जागांबाबत तिढा कायम. विमानाच्या वाहतुकीवर परिणाम करणाऱ्या फसव्या कॉलचा दखलपात्र गुन्ह्यात समावेश करण्याचा केंद्र सरकारचा विचार. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याबाबत भारत आणि चीन यांच्यात करार. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या ब्रिक्स परिषदेसाठी रशियाला रवाना होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.